चीनी मंडी .com पॉडकास्ट।
फिजी करणार या हंगामात उत्तम दर्जाच्या साखरेचं उत्पादन। फिजी शुगर कॉर्पोरेशननं शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात चांगल्या दर्जाच्या ऊसाचं उत्पादन करण्यास सांगितलं आहे। कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राहम क्लार्क यांनी सांगितलं की शेतकऱ्यांकडून कारखान्यांना पाठवण्यात येणाऱ्या ऊसाचा दर्जा चांगला असला पाहिजे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मिश्रण नसावं। ते म्हणाले, यंदा चांगल्या दर्जाच्या साखर उत्पादनाचं आमचं लक्ष आहे। कारखान्यात ऊस गाळपाची पूर्ण व्यवस्था झाली आहे। क्लार्क म्हणाले, ऊस शुद्ध असला पाहिजे तरच आम्ही उत्तम दर्जाची साखर उत्पादित करू शकू। तसंच ऊस तोडणीसाठी ज्या लोकांना पैशाची गरज आहे त्यांनी यावं, ही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। या संधीचा लाभ घेऊन आपण सारे या इंडस्ट्रीला पुढे नेऊ। फिजीमध्ये जून महिन्यात ऊस तोडणी सुरू होईल आणि जुलैमध्ये हा ऊस गाळपास जाईल।